पाहु नको सखेग। पाहु नको सखेग डोळे भरून त्याला। पाहु नको सखेग डोळे भरून त्याला, जागा आता असू दे डोळ्यात काजळाला। वाचू नको तयाची पत्रे जुनी पुराणी। वाचू नको तयाची पत्रे जुनी पुराणी, आता प्रदक्षिणा जातू घाल पिंपळाला। वेणीतल्या फुलांच्या गळतात पाकळ्याती तू वाट टाळ आता। वेणीतल्या फुलांच्या गळतात पाकळ्याती तू वाट टाळ आता, जा देवदर्शनाला। बेभान आरशाला बाई विचार आता। बेभान आरशाला बाई विचार आता, डोळ्या सभोवताली का चंद्र भागलेला। गेलीस तू पुढे अन तो राहिलाच मागे। गेलीस तू पुढे अन तो राहिलाच मागे, असं तो असाच अर्थ या मंद चालण्याला। डोळे भरून कोणा असलेच घ्यावयाचे। डोळे भरून कोणा असलेच घ्यावयाचे, आता असा कितीसा आहे उशीर त्याला। पाहू नको सखेग डोळे भरून त्याला, जागा आता असू दे डोळ्यांत काजळाला।